Media Pro Studios. दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्र या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा तुम्हाला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटांवर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. आज आपण जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं आकाश भरारी घेण्याची स्वप्न बघणाऱ्या आणि ते स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या दोघा भावंडांबद्दल. या दोघा भावांनी केवळ $30 खर्च करून त्यांचं पहिलं विमान तयार केलं. विश्वास नाही बसत ना. या भावंडांची नावं होती विल्बर आणि ऑर्विल राईट आणि सगळं जग त्यांना ओळखतं राईट ब्रदर्स या नावानं. उडणं खरंच किती सोपं झालंय नाही आता. आजोबा आजी नातवाचा सांभाळ करायला सहज विमानातून उडत उडत अमेरिकेला पोहोचतात. जवळच्या गावाला जाऊन आल्यासारखी अनेक मंडळी सिंगापूरची वारी करून येतात. विमान प्रवासानं सगळं जग जवळ आणलंय आणि आता अंतराळ प्रवास नजीकच्या भविष्य काळात सामान्य माणूसही करू शकेल असं म्हणतात. कल्पना चावला, राकेश शर्मा, सुनीता विलियम्स या भारतीयांनी अंतराळ प्रवासाचा अनुभव घेऊन अंतराळ संशोधनात मोलाची भर घातलीय. आपल्या पुराण वाङ्मयात आकाश विहाराची अनेक वर्णनं आढळतात. रावणानं आकाश मार्गानं सीतेला पळवून नेलं. हनुमान उड्डाण करून लंकेत पोहोचला. राम सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतला. नारद मुनी, यक्ष, किन्नर सहजपणे त्रिलोकात विहार करायचे. पण उड्डाण करणं एवढं सोपं होतं का? खचितच नाही. कदाचित ही वर्णनं म्हणजे मानवाच्या सुप्त आकांक्षांना आलेलं शब्दरूपही असू शकेल. खऱ्या अर्थानं उड्डाणाचे प्रयत्न गेल्या 150 वर्षांपासून सुरू झाले. पण त्याआधी म्हणजे 13व्या शतकात रॉजर बेकन यानं असं प्रतिपादन केलं की हवेपेक्षा जड असलेलं वाहन विशिष्ट आकाराचं बनलं असेल तर आकाशात तरंगू शकेल. 16व्या शतकातला प्रसिद्ध चित्रकार मोनालिसा चित्र काढून अजरामर झालेला लिओनार्दो दा विंची यानं अनेक रेखाटनं स्केचेस तयार केली. पक्षी कसे उडतात, त्यांच्या हाडांच्या पिंजऱ्यांची रचना कशी असते याचा त्यानं अभ्यास केला आणि विमानाची अनेक चित्रं तयार केली. इतकंच नव्हे तर आधुनिक हेलिकॉप्टरसारखीही अनेक चित्रं त्यांनी काढली. वर फिरता पंखा ठेवून हे सरळ रेषेत वर उडू शकेल याबद्दल एका मित्राला घेऊन त्यानं काही प्रयोगही केले. तसंच आधुनिक ग्लायडर सदृश्य अनेक चित्रं त्यांनी काढली. आकाशातून छत्रीच्या पॅराशूटच्या सहाय्यानं विहार करणाऱ्या माणसांची चित्रंही त्याच्या संग्रहात होती. 1750 नंतर मात्र युरोपात अनेक मंडळींनी प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात केली. 1785 सुमारास जॉन पिएरे ब्लँचार्ड या फ्रेंच माणसानं एका टेकडीवरून पॅराशूटच्या सहाय्यानं एका कुत्र्याला खाली आणलं आणि या प्रयोगानं प्रेरित होऊन अनेक जणांनी पुढच्या 7-8 वर्षात प्रयत्न केले. 1793 सुमारास स्वतः ब्लँचर्डनं गरम हवा भरलेल्या फुग्यातून वर जाऊन पॅराशूटच्या सहाय्यानं खाली उडी मारली. पुढच्या 60-70 वर्षात बलूनमधून आकाशात विहार करण्याचं लोकांना वेडच लागलं. हवा गरम करून किंवा हायड्रोजन गॅस भरून मोठमोठी बलून्स खाली मोठी लाकडी लटकती गॅलरी त्यात उभं राहून शौकीन मंडळी आकाशात हिंडण्याची हौस भागवू लागली. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ही बलून्स आकाशात भरकटत असत. अर्थात हा सारा खर्चिक मामला होता. त्यामुळे खर्चिक साहसी खेळ एवढ्या पुरताच हा प्रकार मर्यादित राहिला. 1850 नंतर काही उत्साही साहसी लोकांनी बलूनमध्ये सुधारणा करून एअरशिप म्हणजेच लांब बोटीच्या आकाराचा बलून तयार केला. त्यात हायड्रोजन वायू हायड्रोजन गॅस भरून आकाशात संचार करता येऊ लागला. पुढे जवळजवळ 75-80 वर्ष जर्मनी फ्रान्स वगैरे देशात याच प्रकारची हवाई जहाजं वापरली गेली. ती अर्थातच खूप हळू जायची आणि हायड्रोजन गॅसमुळे धोकादायक प्रवास असायचा, पण यातून बरेच जण प्रवास करू शकत होते. 1937 मध्ये हिंडनबर्ग नावाच्या अशा एका हवाई जहाजाला आग लागली आणि अनेक जण मृत्यूमुखी पडले आणि त्याचा वापर थांबला. अमेरिकेतही अनेक जण आकाशात उडण्याचे प्रयत्न करत होते. ऑटो लिलियनथॉल नावाच्या इंजिनियरनं ग्लायडर तयार केलं. त्यात सुधारणा करून विमान तयार करायचा त्याचा विचार होता. विल्बर राईट आणि ऑर्विल राईट या बंधूंशी त्यांची ओळख होती आणि अनेक वेळा त्यांनी त्यांच्या बरोबर चर्चाही केली होती. पण दुर्दैवानं ऑटो 1896 मध्ये एका ग्लायडरची टेस्ट घेत असताना कोसळून मरण पावला आणि त्याचं स्वप्न अपुरच राहिलं. मग राईट बंधूंनी ग्लायडर बनवण्याचे आणि त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आणि डिसेंबर 1903 साली राईट बंधूंनी पहिलं यशस्वी उड्डाण केलं. यानंतर त्यांचं नाव अजरामर झालं. विल्बर राईटचा जन्म 16 एप्रिल 1867 16 एप्रिल 1867 आणि ऑर्विलचा जन्म 19 ऑगस्ट 1871 19 ऑगस्ट 1871. त्यांचे वडील मिल्टन राईट अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या डेटन या गावात राहत होते. वडील अतिशय सुस्वभावी होते आणि दोन्ही मुलांवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांनी खूप शिकावं खूप वाचावं खूप निरीक्षण करावी यासाठी ते मुलांना सतत उत्तेजन देत असायचे. त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, पण ते मुलांना उत्तमोत्तम पुस्तकं आणून द्यायचे. या मुलांची आई जर्मन होती आणि घरातल्या छोट्या छोट्या वस्तू स्वतःच करायची आवड त्यांना आईमुळे लागली. आईनं त्यांना नवनवीन कल्पना सांगाव्यात, दोन्ही मुलांनी त्या कल्पना प्रत्यक्षात आणाव्यात आणि बाबांनी त्यांना उत्तेजन द्यावं अशा सुरेख वातावरणात राईट बंधू मोठे झाले. पण अचानक आईचं आजारपण आलं. आजार काही कमी होईना. दोघा बंधूंना घरकामासाठी शाळा सोडायची पाळी आली. मोठा विल्बर बर्फावर छान स्केटिंग करायचा, पण आईस हॉकी खेळताना तो एकदा पडला आणि त्याचे वरचे सगळे दात पडले. त्यानंतर त्यानं शाळेला रामराम ठोकला, पण धाकट्या ऑर्विलनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. वडील त्यांना निरनिराळ्या प्रकारची खेळणी आणून द्यायचे. त्यात एकदा त्यांनी एक ग्लायडर आणलं. ते ग्लायडर उडवण्यात हे दोघं भाऊ मग्न होऊन जायचे. त्यांना असं वाटायचं की कधी एकदा आपण मोठे होऊ आणि खरोखरच ग्लायडर तयार करून त्याच्यातून आकाशविहार करू. विल्बरनं मग पोटापाण्यासाठी उद्योग करायचं ठरवलं. त्या काळात सायकली नुकत्याच आल्या होत्या. विल्बरला स्वतःला सायकल खूप आवडायची आणि मग त्यानं सायकलचंच दुकान सुरू केलं. हळूहळू दोघा बंधूंनी सायकली स्वतः तयार करायला सुरुवात केली. सायकली जमिनीवरून पळू लागल्या आणि मग कल्पनेतलं विमान आकाशात भरारी घेऊ लागलं. ऑटोनं तयार केलेला ग्लायडर आकाशात भरारी घेताना कोसळला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता हे या भावांना माहिती होतं. मृत्यूपूर्वी राईट बंधूंशी ऑटोनं चर्चाही केल्या होत्या. त्यामुळे काय करायचं नाही याचा पक्का निर्णय राईट बंधूंनी घेतला. ग्लायडर करायचं नाही, वाऱ्याच्या बलूनचा प्रयोग करायचा नाही. मग काय करायचं? वाऱ्यानं पंख कमी जास्त कोनात वरखाली होतील, मध्ये बसायला खुर्ची असेल आणि मुख्यतः आत इंजिन असेल असं एखादं वाहन तयार करायचं त्यांनी ठरवलं. सायकलच्या विक्रीतून बऱ्यापैकी पैसा जमला होता. या बंधूंचं राहणीमानही तसं खर्चिक नव्हतं, त्यामुळे आवडत्या छंदाकडे पैसे वळवणं त्यांच्यासाठी सोपं होतं. अभ्यास सुरू झाला. आतापर्यंत ज्यांचे प्रयत्न निष्फळ झाले त्यांच्या प्रयोगाबद्दलची सगळी माहिती गोळा केली. नेमके अपघात कशामुळे झाले, आकाशात ग्लाइडर जास्त वेळ का उडू शकली नाहीत, याचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला. दोन गोष्टी याच्यातून त्यांना लक्षात आल्या. हवेचा दाब कमी जास्त होतो आणि संपूर्ण विमानाचा तोल नीट सांभाळला जात नाही. दोन्ही पंख सरळ रेषेत मुख्य सांगाड्याशी काटकोनात करण्याऐवजी ते विशिष्ट कोनात आणि सांगाड्यापासून दोन्हीकडे उतरते करायचं ठरलं. इंजिन हलकं तर हवं, पण योग्य ती शक्ती निर्माण करणारं हवं आणि पंखांचा कोन कमी जास्त करता आला पाहिजे. सर्व सांगाडा सायकलच्या पोकळ ट्यूबपासून बनवायचं ठरलं. ऑगस्ट 1900 मध्ये अशा तऱ्हेचा सांगाडा बनवून ट्रायल करायचं ठरलं. उड्डाणासाठी योग्य जागेच्या शोधात दोघही होते. उत्तर कॅरोलायना, नॉर्थ कॅरोलायनाच्या समुद्र किनाऱ्याची किटी हॉकच्या किनाऱ्याची जागा निश्चित करण्यात आली. सगळे सांगाडे तिकडे नेऊन त्यांची बांधणी किटी हॉकला करण्यात आली. किटी हॉक किनाऱ्यावर वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्या होत्या आणि समुद्रावरचं वारंही मंद असायचं. सप्टेंबर उजाडला. वाळूच्या टेकडीवर सांगाडा चढवण्यात आला. हे एक प्रकारचं ग्लाइडरच होतं. खालून वारं वर येत होतं. वरून उतारावरून ग्लाइडर ढकलण्यात आलं आणि ग्लाइडर हवेत तरंगू लागलं. जमिनीवर जेमतेम 1-1.5 मीटर अंतरावरून ग्लाइडर किनाऱ्यावर फिरत होतं. यात मुख्यतः पंखांच्या आरेखनाला महत्त्व होतं आणि त्याबद्दलच्या चाचण्या अजूनही करणं जरुरीचं होतं. पंख निरनिराळ्या कोनात कधी वर तर कधी समांतर अशा चाचण्या घेण्यात आल्या. मागच्या शेपटाला वरच्या बाजूला उभा पंख फिन लावण्यात आलं. जवळजवळ वर्षभर चाचण्या चालू होत्या. पूर्वीची ग्लाइडर छोटी होती. पायलट हाताच्या पायाच्या आणि शरीराच्या हालचालीवरून ग्लाइडर नियंत्रणात ठेवत असायचा. पण राईट बंधूंनी मात्र भलं मोठं ग्लाइडर बनवायचं ठरवलं, कारण त्यात माणसांच्या शरीराच्या हालचालींनी नियंत्रण करण्याऐवजी इंजिन ग्लाइडरचं नियंत्रण करेल असा त्यांचा विचार होता. 1902 च्या अखेरीस छोट असं पेट्रोल इंजिन बनवण्यात त्यांना यश आलं. 100 किलो वजनाचं इंजिन 8 अश्वशक्ती 8 हॉर्स पॉवर निर्माण करू शकत होतं. आणखी प्रयोग केले, आणखी सुधारणा केल्या आणि 80 किलो वजनाचं 12 हॉर्स पॉवरचं इंजिन तयार करण्यात आलं. 80 किलोचं इंजिन, 80 किलोच्या पायलटला तोलणारा सांगाडा आणि पंख पुरेसे लांब हवेत, तेव्हा हे ग्लाइडर हवेत तरंगणार. बरीच आकडेमोड करून 13 मीटर जवळजवळ 40-42 फूट लांबीचे पंख करण्याचं ठरलं. चाचणी म्हणावी तशी यशस्वी झाली नाही, पण राईट बंधूंनी आशा सोडली नाही. 1903 च्या अखेरीस आणखी एक विमान बनवण्यात आलं. 13 हॉर्स पॉवर इंजिन त्याला लावण्यात आलं. सगळे भाग सुटे करून ट्रकमध्ये घालून किटी हॉक किनाऱ्यावर आणण्यात आले. विमानाचं नाव फ्लायर ठेवण्यात आलं. या खेपेला यशस्वीरित्या उड्डाण करण्याचा त्यांना आत्मविश्वास होता. हवा योग्य ती होण्याकरता आठवडाभर वाट पाहावी लागली. किनाऱ्यावर वाऱ्याच्या दिशेचा विचार करून हवाई पट्टी रनवे करण्यात आली. 2 समांतर चाकं असलेल्या ट्रॉलीवर फ्लायर ठेवण्यात आलं. छोट्या रुळांवरून 7-8 जणांनी ढकलत ते वाळूच्या टेकडीवर आणलं. प्रथम कोणी पायलट व्हायचं यावर दोघा बंधूंनी नाणेफेक टॉस करायचं ठरवलं. मोठ्या विल्बरनं नाणेफेक जिंकली. फ्लायरच्या मध्यभागी बसून पट्टा ओढून इंजिन चालू केलं. गती वाढवत नेली. हळूहळू क्लच सोडला आणि फ्लायर रुळावरून चढत चढत वाळूच्या डोंगराच्या माथ्यावरून आकाशात झेपावलं. जेमतेम 4-5 सेकंद हवेत राहिलं. स्वतःभोवती गिरकी घेतली आणि खाली आदळलं. प्रयोग यशस्वी झाला, पण मनासारखा नाही. किरकोळ नुकसानही झालं. 2-3 दिवसात पुन्हा दुरुस्ती करून 17 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता फ्लायर उडवायचं ठरलं आणि या खेपेस ऑरविलची पाळी होती. किनाऱ्यावरच्या जवळच्या वस्तीतले गावकरी, किनारा रक्षक, भोवताली गोळा झाले. सगळ्यांनाच कुतूहल होतं. 3 दिवसांपूर्वीच फ्लायर कोसळलं होतं. आज काय होणार याची राईट बंधूंसह सगळ्यांनाच उत्सुकता होती. ऑर्विलने इंजिन चालू केलं. बाहेर कडक थंडी होती. हळूहळू इंजिनची गती वाढवत पुरेसं गरम झाल्यावर ऑर्विलनं क्लच सोडला. रुळावरून फ्लायर हळूहळू पुढे जाऊ लागलं. विल्बर एका पंखाच्या कडेनं फ्लायर बरोबर पळत सुटला. मागच्या खेपेला उडताना पंख वेडेवाकडे हल्ल्यानं विमानाचा तोल गेला होता. तसं काही घडू नये म्हणून एका हातानं एका बाजूला पंखाला सावरत पळत सुटला तो. आणि फ्लायर आकाशात झेपावलं. खाली उभ्या असलेल्या किनारा रक्षकानं त्याच्या जवळच्या असलेल्या कॅमेरानं आकाशात झेपावणाऱ्या फ्लायरचा सहजच फोटो काढला. आणि जगातल्या पहिल्या वहिल्या यशस्वी विमानाचा फोटो कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. त्या कोस्टगार्डला कल्पनाही नसेल की त्यानं किती मूल्यवान ऐतिहासिक काम केलं होतं. फ्लायर 12 सेकंद आकाशात होतं आणि 36 मीटर अंतर कापून व्यवस्थित खाली उतरलं. हे ग्लायडर नव्हतं तर खऱ्या अर्थानं ते विमान होतं. इंजिनच्या सहाय्यानं आकाशात झेपावलं. इंजिनचं नियंत्रण माणसानं केलं. योग्य त्या गतीनं आकाशात विहारलं आणि सुरक्षित खाली उतरलं. विल्बर मग पायलट बनला आणि 1 मिनिट भरारी घेऊन 260 मीटर अंतर कापून खाली आला. आज जगामध्ये अक्षरशः रोज शेकडो विमानं उड्डाण करत असतात. 12 तास, 13 तास, 15 तास हजारो किलोमीटर अंतर कापत असतात. ताशी 1200-1300 किलोमीटरनं विमानं जात असतात. पण या विमान युगाचं जनकत्व राईट बंधूंकडे जातं. त्यांना विसरून कसं चालेल? दोघा बंधूंनी त्या दिवशी अनेक उड्डाणं केली. दुपारी वादळी वारं सुटलं. दुर्दैवानं फ्लायर कोसळलं आणि दुरुस्तीच्या पलीकडे खराब झालं. डोळ्या देखत फ्लायरचा चुराडा झाला. पण फ्लायरनं इतिहास घडवला होता. किटी हॉकमधल्या लोकांना या प्रयोगाचं काही विशेष वाटलं नाही. अहो, जवळच्या वस्तीवरच्या पोस्ट मास्तरच्या बायकोनं फ्लायरला लावलेली कापडं नेली कारण तेवढेच कपडे होतील फुकटात म्हणून. म्हणजे ही होती त्यांच्या लेखी या फ्लायरची किंमत. सायकलवाल्या राईट बंधूंनी वेळ जाण्यासाठी काहीतरी उद्योग करून आकाशात घिरट्या घालण्याचा खेळ केला. एवढंच महत्व त्या लोकांच्या लेखी होतं. स्वतः राईट बंधूही प्रसिद्धीला फारसे हापापलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रयोग पाहायला कोणी मोठी व्यक्ती अगर पत्रकार हजरच नव्हते. म्हणूनच तर कोस्टगार्डनं सहजपणे काढलेल्या फोटोला खूप महत्व आलं. मात्र आपल्या शोधाची, उपक्रमाची कोणीतरी कॉपी करेल अशी भीती राईट बंधूंच्या मनात होती. पुढे मागे विमानाचा अनेक तऱ्हेने उपयोग होऊ शकतो. युद्धात, प्रवासासाठी, निरीक्षणासाठी विमान वापरता येईल याची त्यांना कल्पना होती. त्यांनी आणखीन सुधारणा करून नेत्रदीपक कामगिरी करायचं ठरवलं. पुढच्या 2 वर्षात 3 विमानं तयार करण्यात आली. आता 30-40 मिनिटं आकाशात विहार करण्याइतपत प्रगती झाली. पण बहुतेक विमानं जमिनीपासून 3-4 मीटर वरूनच उडत. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचं फारसं कौतुक वाटायचं नाही. 1908 मात्र त्यांनी विमान उड्डाणाचा जाहीर प्रयोग करायचं ठरवलं. खूप प्रसिद्धी केली. मोठमोठे पुढारी, प्रतिष्ठित लोक, पत्रकार यांना आमंत्रण देण्यात आलं. स्वतःबरोबर आणखी एक नागरिक घेऊन खूप उंचीवरून 30-35 मिनिटे भ्रमण केलं. मग मात्र राईट बंधूंचं नाव साऱ्या जगभर गाजू लागलं. त्यांनी आपलं विमान बोटीतून युरोपात नेलं आणि तिथे उड्डाणाचे प्रयोग केले. युरोपातले लोक अक्षरशः अचंबित झाले. साऱ्या युरोपमध्ये राईट बंधूंचे सत्कार सोहळे झाले. दोघांचं कौतुक पाहायला त्यांचे वडील हयात होते. 82 वर्षांच्या 82 इयर्सच्या वडिलांनी सुद्धा ऑर्विल बरोबर हवाई प्रवासाचा आनंद लुटला. अजून वर वडील अत्यानंदाने ओरडत होते. खरोखरच राईट बंधू भाग्यवान की त्यांचा पराक्रम पाहायला त्यांचे वडील हयात होते. राईट बंधूंच्या शोधाचं महत्व ब्रिटिश आणि फ्रेंचना पटलं. राईट बंधूंना सढळ हातांनी पैसे देऊन त्यांनी त्यांचा हा शोध वापरण्याची अधिक संशोधनाची परवानगी घेतली. आश्चर्य म्हणजे अमेरिकन सरकारकडून त्यांच्या शोधाची फारशी दखल घेतलीच गेली नाही. 1908 राईट बंधूंनी स्वतःची विमान तयार करायची कंपनी सुरू केली. पुढची 4 वर्ष राईट बंधू अतिशय व्यग्र होते. पैसाही खूप मिळाला. युरोपमध्ये असताना विल्बरला टायफॉइड झाला. त्यांनी डेटनला परत यायचं ठरवलं. पण दुर्दैवानं 30 मे 1912 रोजी वयाच्या 45व्या वर्षी विल्बर मरण पावला. विल्बर ऑरविल जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दोघांनी जोडीनं काम केलं. दोघांनी एकच ध्यास घेतला, आकाशात उडण्याचा. दोघांच्यात कधीही वितुष्टा आलं नाही. त्यामुळे विल्बरच्या मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे ऑरविलवर खूप आघात झाला. एकट्यानं विमानोड्डाण करायची कल्पना त्याला सहनच होईना. 1915 पासून तर त्यांनी विमानात बसायचंच सोडून दिलं. ऑरविलला आयुष्यात खूप मिळालं. 1948 साली त्यांचं निधन झालं. पण जगात सर्वत्र होणारी विमानविद्येची प्रगती त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघता आली. फ्रेंच पायलट लुई ब्लेरिओनं विमानानं पॅरिस ते लंडन इंग्लिश खाडी पार करून प्रवास केला. ब्रिटिश पायलट्स अल्कॉक आणि ब्राऊन यांनी अटलांटिक महासागर हवाई मार्गे पार केला. ॲलन कोबलियननं तर भारतापर्यंत धडक मारली. ऑरविलला हे पराक्रम पाहून धन्य धन्य झालं. पण विल्बर हे पराक्रम पाहायला हयात नाही म्हणून तो दुःखी कष्टी व्हायचा. रशिया, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका या सगळ्या देशांनी विमानविद्येत प्रचंड प्रगती केली. पहिल्या महायुद्धात रशियानं बॉम्बर विमानं तयार करायला सुरुवात केली. 15-16 प्रवासी घेऊन जाणारी 300-350 किलोमीटर गतीनं प्रवास करणारी विमानं जगभर हिंडू लागली. विमान बांधणीत प्रचंड सुधारणा झाली. मात्र कापड, लाकडी पट्ट्या आणि लोखंडी नळ्या वापरून आणि सोपं छोटं इंजिन वापरून राईट बंधूंनी विमान तयार करून उडवलं यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता. सगळा खर्च मिळून फक्त $30 त्यांनी विमान तयार केलं होतं. हुबेहूब तसंच इंजिन आणि विमान तयार करायचे आधुनिक तंत्रज्ञान नाही जमलं नाही. म्हणून तर राईट बंधूंचं वेगळेपण उठून दिसतं. अशा राईट बंधूंना सलाम.